नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेब रेडिओमध्ये अर्थातच यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. यशवाणी आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आमचं हे एक नवीन चॅनल. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी आपणही आमच्या या गंगेत सामील व्हा आणि या शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी रोज ऐकत रहा यशवाणीमध्ये विविध विषयाचं मार्गदर्शन. यशवाणी ऐकण्यासाठी आपण आमची वेबसाईट ओपन केली आहे ycmou.digitalyuniversity.ac. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवाणी कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य आहे गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक धनंजय देशमुख, तंत्र निर्देशन अभय कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रम संयोजक आहेत प्रकाश सापनर सर. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विनी काळे मॅडम इंट्रोडक्शन टू स्क्रिप्टिंग आणि लँग्वेजेस आणि HTML याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. विनी काळे मॅडम यांचं कॉम्प्युटर सायन्समध्ये MSc झालेलं आहे आणि संगणकशास्त्र विद्याशाखेमध्ये मुक्त विद्यापीठामध्ये ते 2010 पासून त्या कार्यरत आहेत. विनी काळे मॅडम यांच्याशी आणि आपल्यामध्ये संवाद साधणार आहेत सीमा पेटकर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, काळे मॅडमचं आपण स्टुडिओत स्वागत करूया. मॅडम नमस्कार.
नमस्कार मॅडम.
आज आपण इंट्रोडक्शन टू स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि HTML याविषयी मार्गदर्शन करणार आहात, तर हे नक्की याच्यामध्ये काय असणार आहे?
स्क्रिप्टिंग लँग्वेजेस म्हणजे नक्की काय की आजकाल आपण बऱ्याचदा वेबसाईट्स वापरतो, खूप वेळा आपण इंटरनेट सर्फिंग करतो, पण ह्या वेबसाईट्स ऍक्च्युली असतात काय, ह्या कशा बनवल्या जातात, ह्या सगळ्यांचं जे काही म्हणजे ज्या लँग्वेजेस यूज करून ह्या वेबसाईट्स बनवल्या जातात त्याला म्हणतात स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. तर स्क्रिप्टिंग लँग्वेजेसमध्ये वेबसाईट डेव्हलप करणे, ते इंटरॅक्टिव्ह कशा बनवल्या जाऊ शकतात, ते इंटरेस्टिंग कशा असू शकतात, हे सगळं बघितलं जातं. तर जेव्हाही आपण एखादी वेबसाईट ओपन करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा इमेजेस असतात, त्याच्यामध्ये बरेचसे टेक्स्ट असतात, काही आपण व्हिडिओज सुद्धा युट्यूब वगैरे साईट्स बघितल्या त्याच्यावर आपण व्हिडिओज बघू शकतो, किंवा काही ग्राफिक्स बघू शकतो, म्हणजे ज्या मूव्हिंग इमेजेस असतील त्या आपण बऱ्याचदा बघू शकतो. असे हे जे वेब पेजेस खूप इंटरॅक्टिव्ह केले जातात ज्याच्यामुळे आपल्याला ते बघायची इच्छा होते, हे सगळं स्क्रिप्टिंग लँग्वेजेसच्या मदतीने केलं जातं. तर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस जेव्हाही आपण एखादी वेबसाईट ओपन करतो तेव्हा वेबसाईटमधला काही जो कंटेंट आहे तो बऱ्याच वेळा सेम असतो. म्हणजे एक जर मी वेबसाईट ओपन करते तर मी आज ओपन केली त्याचा कंटेंट सेम असेल, दुसऱ्या दिवशी ओपन केली तेव्हाही त्याचा कंटेंट तोच असणार आहे, 10 दिवसांनी जरी ओपन केली तरी त्याचा कंटेंट सेम असेल. तर अशा ज्या काही वेबसाईट्स असतात त्यांना स्टॅटिक वेबसाईट्स असं म्हटलं जातं. आणि जर एखादी वेबसाईट आपण बघतोय त्याचा कंटेंट जर बऱ्याच वेळेस चेंज केला असेल, बऱ्याच जेव्हाही आपण ती यूज करतो किंवा आपण ऍक्सेस करतोय तेव्हा त्याचा कंटेंट जर चेंज होत असेल तर तिथे स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या असोसिएटेड असतात. तर आपण आज बघणार आहोत की स्क्रिप्टिंग लँग्वेजेसशी रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. तर पहिलं म्हणजे वेब पेजेस. जेव्हाही आपण एखादी वेबसाईट ओपन करतो तेव्हा सगळ्यात पहिले एक पेज ओपन होतं, होम पेज, त्याला ऍक्च्युअलमध्ये म्हटलं जातं वेब पेज. वेब पेज हे ऍक्च्युअली एक डॉक्युमेंट आहे जे आपण इंटरनेट यूज करून बघू शकतो आणि हे बघण्यासाठी आपल्याला ब्राउझरची मदत लागते. ब्राउझर्स हे बऱ्याच प्रकारचे आहेत, जसं इंटरनेट एक्सप्लोरर आपण यूज करू शकतो किंवा मोझिला फायरफॉक्स यूज करतो किंवा गुगल क्रोम, असे बरेचसे ब्राउझर्स अवेलेबल आहेत. तर वेब पेजेस म्हणजे काय, तर एक असा डॉक्युमेंट जो एखाद्या ब्राउझरच्या हेल्पनी आपण बघू शकतो. आणि आत्ताच जसं सांगितलं की स्टॅटिक वेब पेजेस म्हणजे काय आणि डायनॅमिक म्हणजे काय, तर स्टॅटिक वेब पेजेस म्हणजे ज्याचा कंटेंट दर वेळेला बघतो तेव्हा तो सेमच असतो, आणि डायनॅमिक वेब पेजेस म्हणजे काय, तर त्याचा कंटेंट हा दरवेळेस आपण ती साईट बघू तेव्हा तो चेंज होत जातो. आणि ह्या सगळ्या वेब पेजेसचं कलेक्शन म्हणजे एक वेबसाईट असते. तर एका वेबसाईटमध्ये बरेचसे स्टॅटिक वेब पेजेस असू शकतात आणि बरेच डायनॅमिक वेब पेजेस असू शकतात, कारण एक साईट जर आपण बघितली त्याच्यातला काही कंटेंट हा ऍज इट इज राहतो आणि फक्त अर्धा कंटेंट असेल तो बदलत जातो. म्हणजे काय की याच्यात स्टॅटिक वेब पेजेस सुद्धा आहे आणि डायनॅमिक सुद्धा आहे. तर ह्या सगळ्यांचं कलेक्शन जे असतं त्याला आपण वेबसाईट असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे क्लायंट. आता क्लायंट म्हणजे काय की जेव्हा आपल्याला एखादी इंटरनेटवर एखादी साईट बघायची आहे तर आपण काय असतो, क्लायंट का, तर आपण ते युज करतोय. तर क्लायंट म्हणजे ऍक्च्युली काय की एखादा पर्सनल कम्प्युटर किंवा मोबाईल याच्यावर जे सॉफ्टवेअर रन होतं त्याला क्लायंट म्हटलं जातं किंवा युजरलाही आपण क्लायंट म्हणू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे सर्व्हरची. तर आपण इंटरनेट जेव्हा ऍक्सेस करतो याचा अर्थ आपण काय करत असतो की कुठल्या तरी एका कम्प्युटरवर स्टोअर केलेली जी माहिती आहे ती आपण ऍक्सेस करून आपण ती वाचत असतो किंवा ती युज करू शकतो. तर ही सगळी माहिती हे सगळे रिलेटेड डॉक्युमेंट्स जिथे स्टोअर केले जातात त्याला म्हणतात सर्व्हर. तर ऍक्च्युअलमध्ये सर्व्हर हा एक मोठा कम्प्युटर असतो ज्याच्यामध्ये बरीचशी माहिती स्टोअर केलेली असते, बरेचसे वेब पेजेस स्टोअर केलेले असतात, अख्खी वेबसाईट त्या सर्व्हरवर स्टोअर केलेली असते. आणि क्लायंट म्हणजे काय, तर त्याच्यातून फक्त थोडीफार 1% 2% म्हणा तेवढी माहिती जो ऍक्सेस करतो वाचतो त्याला म्हणतात क्लायंट. त्याच्यानंतर आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. तर क्लायंट आणि सर्व्हर आपण बघितलं, क्लायंट म्हणजे जो इन्फॉर्मेशन ऍक्सेस करणारे आणि सर्व्हर म्हणजे जो इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतो. तर आता हे दोघंही जेव्हा एका आर्किटेक्चरमध्ये असतात तेव्हा त्याला म्हणतात क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. जेव्हा आपण आधी हे बघूया की एखादी वेबसाईट ऍक्सेस करताना कुठल्या कुठल्या स्टेप्स परफॉर्म होतात. तर जेव्हा आपल्याला एखादी साईट ऍक्सेस करायची आहे, बघायची आहे ती, तेव्हा आपण काय करतो तर ब्राउझरमध्ये जाऊन त्याचा ऍड्रेस टाईप करतो. सपोज से www.google.co.in हा जर ऍड्रेस आपण टाईप केला क्लायंट मशीनवर तेव्हा काय होतं की ती रिक्वेस्ट ही सर्व्हर मशीनला म्हणजे त्या मोठ्या मशीनला पाठवली जाते. त्याच्यानंतर सर्व्हर मशीन काय करते की ती वेबसाईटशी रिलेटेड जो काही वेब पेज आहे तो ती रिटर्न पाठवते क्लायंट मशीनला. ती रिक्वेस्ट जेव्हा फुलफिल होऊन जेव्हा आपल्याकडे तो वेब पेज येतो तेव्हा आपण google.com ही साईट बघू शकतो. याचा अर्थ काय झाला की आधी क्लायंटनी रिक्वेस्ट केली, सर्व्हरनी ती प्रोसेस केली, पर जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यांनी ती रिटर्न केलेली आहे आणि तेव्हा आपण तो वेब पेज बघू शकलो आहे. तर असं वर्किंग आहे क्लायंट आणि क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरचं, जिथे क्लायंट हा इन्फॉर्मेशन सीक करतोय आणि सर्व्हर ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. सर्व्हर्स हे खूप मोठे पॉवरफुल मशीन्स असतात कारण त्याच्यात बरीचशी माहिती टेराबाइट्समध्ये माहिती स्टोअर केलेली असते. सर्व्हर्सला रिलेटेड खूप सारे डिस्क ड्राईव्स असतात ज्याच्यामध्ये त्या सगळी माहिती जी आहे ती स्टोअर केलेली जाते. सर्व्हरला काही प्रिंटर सुद्धा अटॅच असतात. त्याच्यानंतर नेटवर्क ट्रॅफिक जे काही असतील, नेटवर्क म्हणजे आता एका वेळेला मी जर गुगलची साईट ओपन करते त्याच वेळेला बरेचसे जण गुगल ही साईट ओपन करत असतील तर ती जी ट्रॅफिक असते ते हँडल करण्यासाठीचही लागणारं सॉफ्टवेअर हे एका सर्व्हरवर स्टोअर केलेलं असतं. तर क्लायंट्स म्हणजे मशीन जिथून आपण इन्फॉर्मेशन सीक करतोय आणि सर्व्हर ही सगळी माहिती प्रोसेस करून त्याच्यामधल्या जे काही रिसोर्सेस असतील ते त्याचे यूज करून तो आपल्याला ती माहिती प्रोव्हाइड करतो. तर जर क्लायंट्स सर्व्हर आर्किटेक्चर आहे, तसंच दुसरा एक आर्किटेक्चर आहे पीअर टू पीअर आर्किटेक्चर. याच्यामध्ये काय असतं की जे काही नोड आहे प्रत्येक एका नेटवर्कमध्ये जितके काही कम्प्युटर्स अटॅच केलेले असतील त्याच्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्या याच्याने तो वर्क करू शकतो. तर मेनली दोन आर्किटेक्चर्स आणि हे दोन्ही आर्किटेक्चर्स आता वाईडली यूजमध्ये आहे. क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरही बऱ्याच इथे यूज केलेलं आहे आणि पीअर टू पीअर सुद्धा वाईडली यूज केलं जात आहे. तर हे बघितलं आपण क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. याच्या पुढे आपण बघणार आहोत की आता स्क्रिप्ट म्हणजे काय. तर ऍक्च्युअल स्क्रिप्ट म्हणजे काय की एक शॉर्ट प्रोग्राम ज्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिले जातात आणि जे एक्झिक्युट केले जातात. तर एक स्क्रिप्टमध्ये आपण काही कमांड्स देऊ शकतो जसं की ही साईट ओपन करा, त्याच्यानंतर हार्ड कंटेंट चेंज करा किंवा मला ही माहिती रिट्रीव्ह करून द्या. तर ह्या सगळ्या कमांड्स जेव्हा आपल्याला सर्व्हरला द्यायच्या असतात तेव्हा तिथे एक कम्प्युटर स्क्रिप्ट लिहिली जाते. तर प्रत्येक स्क्रिप्ट ही एक डॉक्युमेंट असते ज्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत एखादी पर्टिक्युलर ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी. तर स्क्रिप्ट हे लोकल सर्व्हरवरही आपल्याला क्लायंट मशीनवर सुद्धा रन होऊ शकतात ब्राउझरमध्ये किंवा ते सर्व्हरला पण एक्झिक्युट होऊ शकतात. तर जेव्हा क्लायंटमध्ये किंवा ब्राउझरमध्ये ही काही स्क्रिप्ट रन होतात तेव्हा त्याला म्हणतात क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आणि जेव्हा ते सर्व्हरमध्येच रन होतात तेव्हा त्याला म्हणतात सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. तर ह्या स्क्रिप्ट ज्या आहे ह्या मोस्टली बेसिक एडिटर्स वापरून आपण बनवू शकतो. जर आपल्या कम्प्युटरमध्ये फक्त नोटपॅड जरी आहे आणि ब्राउझर आहे त्याच्या मदतीने सुद्धा आपण बेसिक स्क्रिप्ट ह्या राईट करू शकतो. म्हणजे याच्यासाठी खूप काही वेगळं सॉफ्टवेअर घेण्याची किंवा खूप काही इन्स्टॉलेशन करून घेण्याची गरज नाहीये. नोटपॅड हे इझिली अवेलेबल आहे, इंटरनेट एक्सप्लोरर सुद्धा इझिली अवेलेबल असतं प्रत्येक मशीनवर. तर ह्या दोघांच्या मदतीने आपण स्क्रिप्टिंग करू शकतो. तर स्क्रिप्ट जे आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग जसं म्हटलं, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग जी आहे ही बऱ्याच वेळेला युजर बघू शकतो. इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये तशी फॅसिलिटी आहे की ज्याच्यामधून आपण स्क्रिप्ट जी आहे काय ऍक्शन्स परफॉर्म होत आहे, कुठला डेटा यूज होतोय हे आपण बघू शकतो. पण सर्व्हर साईड स्क्रिप्ट ज्या आहे ह्या सर्व्हरवर रन होता म्हणून आपण ते बघू शकत नाही, एंड युजर ते बघू शकत नाही. तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंग म्हणजे ऍक्च्युअल काय, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग ही क्लायंट सिस्टमवर रन होत जाते जिथे वेब ब्राउझर चालतोय. तर त्याच्यामध्ये क्लायंट साईडला रन होणाऱ्या स्क्रिप्ट आपण राईट होतो. त्याच्यामध्ये मोस्टली प्रोसेस काय फॉलो होते की जेव्हा एखाद्या युजरला एखादं वेब पेज बघायचंय तेव्हा तो काय करेल की सर्व्हरला रिक्वेस्ट करेल. त्याच्यानंतर सर्व्हर काय करणार आहे, तो वेब पेज फाइंड करेल आणि तो त्या युजरला रिटर्न करेल. त्याच्यानंतर तो वेब पेज हा क्लायंट मशीनला एक्झिक्यूट होतो किंवा आपण बघू शकतो तो. आता सपोज आपण एक एक्झाम्पल बघूया याचा. जर मला एखादं ईमेल अकाउंट बनवायचंय, ईमेल अकाउंट बनवताना मी फॉर्म ओपन केला, त्याच्यामध्ये फील्ड असतील, नेम, डेट ऑफ बर्थ, सिटी, फोन नंबर, ह्या सगळ्या फील्ड असतात, ठीक आहे. तर त्याच्यानंतर जर मी नेम फील्डमध्ये, नेम हे सगळ्यांचंच अल्फाबेटिक्समध्ये असतं, ही एक युनिव्हर्सल फॅक्ट आहे की कोणाच्याही नावामध्ये नंबर्स किंवा काही सिम्बॉल्स येत नाही, तर नेम हे नेहमी अल्फाबेट्सच असणार आहे. पण जर मी त्याच्यात नंबर्स टाकले, नंतर मी पुढचा पूर्ण फॉर्म भरला, एज टाकली, डेट ऑफ बर्थ टाकली, माझा ऍड्रेस टाकला, फोन नंबर टाकला, सगळं टाकलं, त्याच्यानंतर मी तो फॉर्म सबमिट केला, तर आता सबमिट केल्यावर काय होईल, तो फॉर्म त्याच्यानंतर माझी भरलेली सगळी माहिती ही सगळी त्या सर्व्हरला जाईल. सर्व्हरला गेल्यावर सर्व्हर चेक करेल की ह्या सगळ्या फील्ड्समध्ये जोही काही डेटा भरलेला आहे त्याचं फॉर्मॅट बरोबर आहे की नाही. तर काय होईल, सर्व्हरला पहिल्याच फील्डमध्ये एरर दिसेल की नेम मध्ये नंबर्स असूच शकत नाही, सिम्बॉल्स हे असूच शकत नाही, तिथे टेक्स्टच असला पाहिजे, अल्फाबेटच असले पाहिजे तिथे. मग सर्व्हर काय करेल की एरर मेसेज म्हणून पूर्ण फॉर्म रिटर्न करेल. मग मला काय करायला लागेल की तिथे नेम मध्ये एरर आलाय, मला परत तो फॉर्म भरून काढायला लागेल. तर ही जी छोटीशी चेकिंग होती ही करण्यासाठी सुद्धा आपल्याला तो फॉर्म परत सर्व्हरला पाठवायला लागला, सर्व्हरनी एरर डिटेक्ट करून परत आपल्याला पाठवलंय. तर हा सगळा जो टाइम तिथे गेलेला आहे, रिसोर्सेस तिथे वाया गेलेले आहेत, ते वाचवण्यासाठी क्लायंट साईड स्क्रिप्टिंग केली जाते. म्हणजे काय होतं की एक छोटी स्क्रिप्ट लिहिली जाते की ज्याच्यामध्ये नेमच्या फील्डमध्ये फक्त टेक्स्टच एंटर झाला पाहिजे, जर नाही एंटर केला तर तिथे सरळ एक एरर आली पाहिजे. आणि आता मोस्टली सगळ्याही ईमेल आयडी जर तुम्ही क्रिएट करताना पाहिलं असेल की कुठेही आपण जर चुकलो तर तिथे लगेच एक रेड कलर मध्ये एक मेसेज येतो की नेम शुड कंटेन ओनली अल्फाबेट्स. जर आपण डेट ऑफ बर्थ चुकवली, जर ती 41 असं काहीतरी आपण जर डेट टाकली, तर तो लगेच सांगेल की डेट शुड बी बिटवीन 1 and 31. फेब्रुवारी असेल तर 1 and 28. तर हे असं असलं पाहिजे. तर हे काही व्हॅलिडेशन आहे, ही काही डेटा चेकिंग आहे, ही सगळी क्लायंट साईड स्क्रिप्टिंगच्या मदतीने केली जाते. तर हे काय व्हॅलिडेशन आहे, हे आपल्याच मशीनवर केलं जातं आणि नंतर करेक्टेड डेटा फक्त सर्व्हरला पाठवला जातो. म्हणजे सर्व्हरला ते चेकिंग नाही करायला लागत आणि आपलं जे काही ईमेल अकाउंट आहे ते लवकरात लवकर बनू शकतं. तर हे क्लायंट साईड स्क्रिप्टिंगचा यूज आहे. असं काही डेटा व्हॅलिडेशनसाठी क्लायंट साईड स्क्रिप्टिंग यूज केली जातो. आणि आता नेक्स्ट आहे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. आता सर्व्हरला सुद्धा काही टास्क परफॉर्म करायला लागतात. तर सर्व्हर साईडला जेही कुठल्या टास्क परफॉर्म होतात त्या सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगच्या मदतीने होतात. आता जर मला एखाद्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे आणि मला एखादा विषय सिलेक्ट करायचा आहे, तर मला आधी सपोज सिलेबस बघायचा आहे त्याचा, तर मी जेव्हा क्लिक करते म्हणजे एक वेब पेज ओपन केला, त्याच्यामध्ये सगळे कोर्सेसचे नावं आहेत आणि मला फक्त माहिती पाहिजे बीएससी कम्प्युटर सायन्ससाठी, तर नॉर्मल जर स्क्रिप्टिंग यूज केली नाही तर काय होईल की मी त्या लिंकवर क्लिक करेल की मला बीएससी कम्प्युटर सायन्सची माहिती हवी. ती रिक्वेस्ट जाईल सर्व्हरला, सर्व्हर ती बीएससी कम्प्युटर सायन्सची सगळी माहिती गोळा करेल, ती मला रिटर्न पाठवेल. मग याच्यानी काय होतंय की परत क्लायंटची रिक्वेस्ट होती ती सर्व्हरनी प्रोसेस केली, परत इकडे आली. पण सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग याला म्हणतात की जेव्हाही आपण एखादं वेब पेज यूज करतो त्याला आपल्याला काही कंडिशन्स द्यायच्या असतील की मला इतकीच माहिती पाहिजे, तर तो तेवढीच माहिती आपल्याला रिटर्न करेल आणि जेवढी एक्स्ट्रा बाकीची काही माहिती असेल तेवढी तो देणार नाही. आता तो मला बीएची माहिती देणार नाही कारण तिथे स्क्रिप्टिंग यूज झाली आहे की मी जी कंडिशन दिली आहे की मला बीएससी कम्प्युटर सायन्सचीच माहिती पाहिजे, तर सर्व्हरनी माझ्याकडून गेलेली माहितीच फक्त प्रोसेस केली आहे आणि तेवढीच मला रिटर्न केली आहे. मी बीए बीकॉम नाही म्हटलंय म्हणून मग तो मला बीए बीकॉमची माहिती देणार नाही. तर ह्या दोन्ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग ह्या याच्यावर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर हे बेस्ड आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस बघूया आपण. आता स्क्रिप्टिंग आपण बघितली, स्क्रिप्टिंग म्हणजे काय, तर शॉर्ट प्रोग्राम्स, काही कंटेंट आपल्याला बघायचं आहे, काही डेटा व्हॅलिडेशन आपल्याला जर करायची असतील, टाईप चेकिंग जर आपल्याला करायची असेल, तर तिथे स्क्रिप्टिंग यूज केली जाते. पण हे स्क्रिप्ट ऍक्च्युली लिहायचे कसे, तर स्क्रिप्ट लिहिण्यासाठी स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज केल्या जातात. स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे ह्या एक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, बऱ्याचशा स्क्रिप्टिंग लँग्वेजेस अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर कुठलेही प्रोग्राम्स स्क्रिप्टिंग लँग्वेजेसमध्ये काय होतं की दोन हे राहतात, स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या इंटरप्रेटेड राहतात. इंटरप्रेटेड प्रोग्राम म्हणजे काय, तर एक लाईन वाचली जाते, त्याच्यानंतर ती परफॉर्म होते, परत दुसरी लाईन रीड होते, परत ती परफॉर्म होते. आणि कंपाईल टाईममध्ये वेगळं राहतं की कंपाईल टाईममध्ये प्रोग्रामचं आउटपुट दिसण्याआधीच तो प्रोग्राम पूर्ण कंपाईल केला जातो, त्याच्यातले एरर्स काढले जातात. पण स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या मोस्टली इंटरप्रेटेड लँग्वेजेस आहेत. ह्या सगळ्या लँग्वेजेस सर्व्हरवर यूज केल्या जातात. स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या बऱ्याच इझी आहेत यूज करायला. त्याच्यामधला सिंटॅक्स वगैरे, सिंटॅक्स जो आहे तो खूप इझी आहे, आपण ते इझिली लर्न करू शकतो आणि इझिली वापरूही शकतो तो. त्याच्यानंतर जसं म्हटलं की कंपाईल करतो जेव्हा पूर्ण प्रोग्राम एकाच वेळेला एरर काढले जातात आणि मग तो रन केला जातो, त्याच्यापेक्षा स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या इंटरप्रिटेड आहे, म्हणजे प्रत्येक लाईन रीड केली जाते आणि त्याच्यानंतर त्या एक्झिक्यूट केल्या जातात. स्क्रिप्टिंग लँग्वेजेसमध्ये गार्बेज कलेक्शन सुद्धा केलं जातं, म्हणजे एखादा प्रोग्राम, एखादं वेब पेज आपण बघितलं नंतर ते डिलीट केलं, तर त्याच्यासाठी लागणार जितकीही स्टोरेज त्याला लागली होती ती ऑटोमॅटिकली एम्प्टी केली जाते आणि ती जागा दुसऱ्या प्रोग्रामसाठी अवेलेबल केली जाते. त्याच्यानंतर डेटा टाईप्स, याच्यामध्ये बऱ्याचशा डेटा टाईप्स आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर टाईप चेकिंग जे आहे, म्हणजे जे म्हटलं मी आधी की डेटा व्हॅलिडेशन आहे हे क्लायंट साईडलाच होतं, तर हे चेकिंग सुद्धा रन टाईमला होतं, म्हणजे जेव्हा आपण माहिती एंटर करतोय त्याच वेळेला ती माहिती चेक सुद्धा होऊन जाते. तर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस या बऱ्याच आहेत, जसं डॉस स्क्रिप्ट आहे, व्हीबी स्क्रिप्ट आहे, त्याच्यानंतर ऍपल स्क्रिप्ट आहे जी मॅकिंटोश कम्प्युटर्सवर चालते, आणि मोस्टली आजकाल PHP, XML, जावा स्क्रिप्ट ह्या सगळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूजमध्ये आहेत. तर स्क्रिप्टिंग साईड, स्क्रिप्टिंग लँग्वेजेसचा मेन यूज आहे हा सर्व्हर साईड ऍप्लिकेशनसाठी, म्हणजे जेव्हाही आपल्याला काही वेब ऍप्लिकेशन्स रन करायचे आहे ते बघायचे असतील तिथे वापरल्या जातात. त्याच्यानंतर एखादं ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तिथे वापरल्या जातात. त्याच्यानंतर वेब ब्राउझर, ब्राउझरमध्ये आपल्याला जोही कंटेंट बघायचा आहे ज्या फॉर्मॅटमध्ये तो दाखवला जातो ते स्क्रिप्टिंग लँग्वेजेसच्या थ्रू होतं. त्याच्यानंतर काही टेक्स्ट प्रोसेसिंग, जसं म्हटलं तुम्हाला की एखादा ईमेल आयडी जर आपल्याला बनवायचा आहे तर तिथे टेक्स्ट जी आपण टाकली आहे त्याच्यावर काही फंक्शन्स ऑपरेट केले जातात. त्याच्यानंतर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या एम्बेडेड प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा वापरल्या जातात. तर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या बऱ्याच टाईपच्या आहेत, जसं की आहे HTML. तर HTML आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTMLच्या मदतीने आपण स्टॅटिक वेब पेजेस बनवू शकतो, म्हणजे फक्त फॉर्मॅट आणि त्याचं स्ट्रक्चर आपण डिफाईन करू शकतो, पण त्याच्यात कुठलाही इंटरॅक्टिव्ह कंटेंट नाही असू शकत. तर हे HTML मध्ये आहे. त्याच्यानंतर जावा स्क्रिप्ट आहे. जावा स्क्रिप्ट ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, की जेव्हा आपल्याला डेटा व्हॅलिडेशन करायचं असेल, काही टाईप चेकिंग करायची असेल, तिथे आपण जावा स्क्रिप्ट यूज करू शकतो. त्याच्यानंतर XML आहे, याच्यामध्येही आपण ह्युमन रिडेबल आणि मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स हे एन्कोड करू शकतो. त्याच्यानंतर XML ह्या फुल्ली पोर्टेबल आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट डॉक्युमेंट्स आहे. याचा अर्थ काय की XML मध्ये लिहिलेला प्रोग्राम हा आपण एका मशीनमधून दुसऱ्या मशीनवर आरामात घेऊन जाऊ शकतो आणि तिथेही तो कम्प्लिटली रन होईल, सक्सेसफुली रन होईल. आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय की जर मी विंडोजसाठी एखादा प्रोग्राम लिहिला XML मध्ये तर तो लिनक्समध्ये किंवा युनिक्समध्ये सुद्धा त्याच याच्याने रन होईल. तर पोर्टेबल आणि प्लॅटफॉर्म डिपेंडेंट म्हणजे एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर सुद्धा रन होईल, म्हणजे त्याला हार्डवेअर स्पेसिफिकेशन काही येत नाही. आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, म्हणजे एका ऑपरेटिंग सिस्टममध्ये जरी प्रोग्राम बनवला तरी तो दुसऱ्या कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टममध्ये रन होऊ शकतो. त्याच्यानंतर आजकाल बरीच जी वापरली जाते लँग्वेज ती आहे PHP. PHP आणि HTML याचं कॉम्बिनेशन करून खूप इंटरॅक्टिव्ह अँड डायनॅमिक वेब पेजेस तयार केले जाऊ शकतात. HTMLनी काय होतं की स्टॅटिक पेज, म्हणजे त्याचं आपण एक स्ट्रक्चर बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये जी काही इंटरॅक्टिव्हिटी आहे, जोही काही कंटेंट आपल्याला चेंज करायचा आहे, तो सगळा आपण PHP च्या हेल्पनी करू शकतो. त्याच्यानंतर आहे ऍपल स्क्रिप्ट. ऍपल स्क्रिप्ट ही लँग्वेज ऍपल कंपनीने बनवलेली आहे आणि फक्त मॅकिंटोश ऑपरेटिंग सिस्टीम्सवर चालते. त्याच्यानंतर आहे व्हीबी स्क्रिप्ट. व्हीबी स्क्रिप्ट ही सुद्धा स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जी व्हीबी वर बेस्ड आहे, व्हिज्युअल बेसिकवर. त्याच्यानंतर ही एक फास्ट इंटरप्रेटरच्या हेल्पनी चालते मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट्सवर आणि फक्त इंटरनेट एक्सप्लोररवर. त्याच्यानंतर व्हीबी स्क्रिप्टने आपण बरेचसे डायनॅमिक वेब पेजेस बनवू शकतो जे इंटरनेट एक्सप्लोररवर आपल्याला बघता येतील. त्याच्यानंतर अजून एक लँग्वेज आहे पर्ल. तर पर्ल स्टँड फॉर प्रॅक्टिकल एक्स्ट्रॅक्शन अँड रिपोर्टिंग लँग्वेज. तर पर्ल मध्ये आपण छोट्या स्क्रिप्ट लिहू शकतो सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशनसाठी किंवा काही वेबसाईट मेंटेनन्ससाठी. याच्यामध्ये काही ग्राफिक्स सुद्धा केले जातात, नेटवर्क प्रोग्रॅमिंग आपण करू शकतो, त्याच्यानंतर फायनान्स रिलेटेड प्रोग्रॅमिंग करू शकतो किंवा बरेचसे ऍप्लिकेशन्स करू शकतो. आणि नेक्स्ट आहे लिंगो. लिंगो ही एक ऍडोबे सॉफ्टवेअरशी रिलेटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. याच्यामध्ये आपण डेस्कटॉप ऍप्लिकेशन्स किंवा मल्टीमीडिया कंटेंट जो आपल्याला सीडीज किंवा डीव्हीडीजवर राईट करायचा आहे किंवा इंटरनेटवर जर टाकायचा आहे आपल्याला, तिथे आपण लिंगो ही स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज करू शकतो.
विद्यार्थी मित्रमंडळांनो, आजच्या यशवाणीमध्ये आपल्याला विनी काळे मॅडम इंट्रोडक्शन टू स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि HTML, आतापर्यंत त्यांनी आपल्याला वेब पेज काय आहे, स्क्रिप्टिंग काय आहे आणि स्क्रिप्टिंगचे बरेच प्रकार याविषयी माहिती दिलेली आहे आणि याविषयी अजून आपण माहिती ऐकून घेणार आहात पण काही क्षणानंतर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. आजच्या यशवाणीमध्ये इंट्रोडक्शन टू स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि HTML याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत विनी काळे मॅडम. मॅडमने आतापर्यंत आपल्याला वेब पेज काय आहे, स्क्रिप्टिंग काय आहे आणि स्क्रिप्टिंगचे बरेच प्रकार याविषयी सांगितलेलं आहे. मॅडम यानंतर आपण काय सांगणार आहात?
आता आपण बघितलं की वेब पेजेस म्हणजे काय, वेबसाईट म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघितलं क्लायंट सर्व्हर सिस्टीम म्हणजे काय. एखादा वेब पेज आपल्याला बघायचा आहे तर तिथे कुठली प्रोसेस फॉलो होतो, काय काय केलं जातं. त्याच्यानंतर आपण स्क्रिप्टिंगचे टाईप्स बघितले, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. नंतर आपण स्क्रिप्टिंग लँग्वेजेस बघितल्या, त्याचे युजेस, काही पर्टिक्युलर एक्झाम्पल्स बघितले, कुठल्या कुठल्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज होत आहेत हे पाहिलं. आता आपण बघूया HTML. HTML ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जी स्टॅटिक वेब पेजेस बनवण्यासाठी यूज केली जाते. तर स्टॅटिक वेब पेजेस, जसं आपण आधीही म्हटलं की एखादी वेबसाईट जर आपण ओपन केली, त्याचा कंटेंट आजही सेम असणार आहे, उद्याही सेम असणार आहे किंवा तो बरेच दिवस सेम असू शकतो, बरेच वर्षही सेम असू शकतो. जोपर्यंत ज्या माणसाने डिझाईन केली आहे ती वेबसाईट तो स्वतःहून काही चेंजेस करत नाही, तोपर्यंत तो कंटेंट ऍज इट इज राहणार आहे, सेम दिसणार आहे आपल्याला. तर असे जेव्हा आपल्याला वेब पेजेस क्रिएट करायचे असतात त्याच्यासाठी HTML ही लँग्वेज यूज केली जाते. तर HTML म्हणजे काय? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTMLचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML जी आहे याच्यामध्ये काही कोड यूज केला जातो ज्याच्याने आपण एखाद्या वेब पेजचं स्ट्रक्चर डिफाईन करू शकतो. म्हणजे एखादं नाव आहे, हेडिंग असेल, ते कुठे दिसलं पाहिजे, एखादा जर टेक्स्ट आपल्याला दाखवायचा आहे तो कुठे आला पाहिजे, पॅराग्राफ कसा दिसला पाहिजे, टेबल्स कसे दिसले पाहिजे, लिस्ट काही आपल्याला करायचे असेल ते कुठे आलं पाहिजे, तर त्याचा आपण एक स्ट्रक्चर डिफाईन करू शकतो. HTML मध्ये जेव्हाही आपण प्रोग्राम ओपन करू तो पेज दरवेळेस सेम दिसणार आहे. त्याच्यानंतर सिंटॅक्स जर आपण म्हटला, HTMLचे प्रोग्राम्स खूप इझी आहेत लिहायला कारण त्याचा सिंटॅक्स खूप सोपा आहे. जे आपण नॉर्मल यूजमध्ये जे नावं जे ज्या मिनिंग सहित वापरतो तेच मिनिंग इथे सुद्धा आपल्याला भेटेल. आणि त्याचे कमांड्स खूप कमी आहेत तर हे आपण खूप इझिली लर्न करू शकतो आणि आपल्याला लवकर ते जमू पण शकतं. आणि जसे आपण आधी स्क्रिप्टिंग लँग्वेजेसचे नावं बघितले, जसं व्हीबी स्क्रिप्ट आहे, जावा स्क्रिप्ट आहे, त्याच्यानंतर एक्सएमएल आहे, पीएचपी आहे, तर ह्या सगळ्या ज्या आहे, ह्या सगळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ज्या आहे, याच्या मदतीने आपण इंटरॅक्टिव्ह कंटेंट बनवू शकतो. पण जो ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे, जो चेंज होणार नाही, तो सगळा एचटीएमएल मध्येच बनवला जातो. आणि एचटीएमएल ह्या सगळ्या बाकीच्या लँग्वेजेसमध्ये कंबाईन करून आपण एक इंटरॅक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग वेब पेज तयार करू शकतो. तर आता आपण बघूया की एचटीएमएल मध्ये काय काय करू शकतो. तर एचटीएमएलचं जसं आपण फुलफॉर्म बघितलाच की हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. याच्याने आपण वेब पेजेस बघू शकतो जे स्टॅटिक असणार आहे. तर हे वेब पेजेस आपण आपल्याला जर बघायचे असतील तर हे आपण वेब ब्राउझर मध्ये बघू शकतो. वेब ब्राउझर जसं इंटरनेट एक्सप्लोरर आहे, त्याच्यानंतर गुगल क्रोम आहे, आणि बरेचसे वेब ब्राउझर्स अवेलेबल आहेत. तर एचटीएमएलचे जेही काही कोड आहे ते वेब ब्राउझरमध्ये बघू शकतो. जसं आधी सांगितलं होतं तुम्हाला की स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ह्या खूप इझिली आपण डिझाईन करू शकतो, डेव्हलप करू शकतो. आणि त्याच्यासाठी लागणारे जे सॉफ्टवेअर आहे, जसं की नोटपॅड आहे, हे आपल्या मशीनवर इझिली ऑपरेटिंग सिस्टम सोबतच येतं. इंटरनेट एक्सप्लोरर आहे, हे सुद्धा इझिली अवेलेबल असतं. प्रत्येक मशीनवर हे अवेलेबल असतातच. तर वेब एचटीएमएल वापरण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे. एक तर वेब ब्राउझर लाईक इंटरनेट एक्सप्लोरर, आणि एक नोटपॅड ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली स्क्रिप्ट लिहू शकतो. तर एचटीएमएल ही लँग्वेज एक कॉम्बिनेशन आहे मार्कअप टॅग्सचा. टॅग म्हणजे काय? तर एक शॉर्ट सिंटॅक्स जो आहे, त्या याच्याने आपण त्या टेक्स्ट जेही काही देतो त्याला आपण फॉर्मॅट करू शकतो. तर टॅग्स मोस्टली यूज केले जातात की जेही काही कंटेंट आहे त्या डॉक्युमेंटमधलं जेही कंटेंट आहे ते सगळं टॅग्समध्ये लिहिलं जातं. तर एचटीएमएल डॉक्युमेंट्समध्ये एचटीएमएल टॅग्स असतात आणि प्लेन टेक्स्ट असतं. एचटीएमएल डॉक्युमेंट्समध्ये काही एचटीएमएल टॅग्स असतात ज्याच्याने आपण तो कंटेंट फॉर्मॅट करू शकतो, आणि जो कंटेंट आपल्याला फॉर्मॅट करायचा आहे तो कंटेंट सुद्धा त्याच्यामध्ये असतो. म्हणजे दोनच गोष्टी असतात, एक तर टॅग आणि दुसरा कंटेंट. तर एचटीएमएल डॉक्युमेंट्सला जेव्हा आपण वेब ब्राउझरमध्ये रन करतो तेव्हा त्याला वेब पेजेस असं म्हटलं जातं. आता आहे एचटीएमएल टॅग्स. आता एचटीएमएल टॅग्स वापरले जातात एचटीएमएलमध्ये, पण ते नेमके काय आहेत? तर एचटीएमएल टॅग्स म्हणजे काय की एचटीएमएलची जी स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट म्हणजे जो प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे, ते लिहिण्यासाठी वापरले जातात एचटीएमएल टॅग्स. टॅग्स हे नेहमी अँगल ब्रॅकेट्समध्ये लिहिले जातात, किंवा आपण म्हणू शकतो लेस दॅन आणि ग्रेटर दॅन या सिम्बॉल्समध्ये ते लिहिले जातात. आणि काही काही टॅग्सला ओपनिंग ब्रॅकेटही असते आणि काहींना एंडिंग पण असते. तर ओपनिंग टॅग्स मोस्टली लेस दॅन आणि ग्रेटर दॅन अँगल ब्रॅकेट्समध्ये लिहिले जातात. आणि क्लोजिंग टॅग्स जे आहेत ते अँगल ब्रॅकेट, फॉरवर्ड स्लॅश आणि अँगल ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात, किंवा लेस दॅन स्लॅश आणि ग्रेटर दॅन सिम्बॉल याच्यामध्ये लिहिले जातात. ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग्सला आपण स्टार्ट अँड एंड टॅग सुद्धा म्हणू शकतो. त्याचे दोन्ही नाव आहेत. तर जर सपोज आपल्याला एखादा टेक्स्ट बोल्ड करायचा असेल, म्हणजे नॉर्मल टेक्स्टपेक्षा थोडं त्याची लाईन्स जे आहे त्या जाड दिसल्या पाहिजे, जास्त डार्क दिसल्या पाहिजे, तर तिथे आपण बोल्ड हा टॅग वापरू शकतो. त्याच्यानंतर कुठलं आपल्याला जर टायटल द्यायचं आहे, म्हणजे एखाद्या विंडोला नाव द्यायचं आहे आपल्याला, तर तिथे टायटल देऊ शकतो. त्याच्यानंतर कुठलाही जर आपल्याला इटॅलिक्समध्ये द्यायचं असेल, इटॅलिक्स म्हणजे तो टेक्स्ट आहे तो थोडा स्लॅन्टिंगमध्ये लिहिलेला असतो, तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर मोस्टली टॅग्सचा सिंटॅक्स असतो की लेस दॅन ब्रॅकेट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओपनिंग टॅग दिला जातो, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन साईन, त्याच्यानंतर आपल्याला जोही टॅग द्यायचा आहे तो, आणि नंतर असतो क्लोजिंग टॅग. क्लोजिंग टॅगमध्ये परत लेस दॅन साईन, त्याचा फॉरवर्ड स्लॅश, परत क्लोजिंग टॅगचं नाव आणि ग्रेटर दॅन साईन. तर हे झाले एचटीएमएल टॅग्स, जे आपण जे अँगल ब्रॅकेट्समध्ये लिहिले जातात, आणि त्याला ओपनिंग आणि क्लोजिंग हे बऱ्याचशा टॅग्सला ओपनिंग टॅगही आहेत आणि क्लोजिंग टॅग सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आहे एचटीएमएल ऍट्रिब्यूट्स. आता टॅग्स तर आपण बघितले की टॅगमध्ये आपल्याला एखाद्या कंटेंटला फॉर्मॅट करायचं असेल तर तिथे आपण टॅग वापरणार आहोत. आता ऍट्रिब्यूट म्हणजे काय? तर ऍट्रिब्यूट म्हणजे काय की जर एखाद्या टॅगला आपल्याला काही ऍडिशनल माहिती द्यायची आहे, जर मी आता फॉन्ट वापरलाय सपोज एरियल, तर मला त्याचा फॉन्टचा कलर सुद्धा बदलायचा आहे. की मी गुड मॉर्निंग लिहिते पण मला आता ते लाल कलरमध्ये लिहायचंय, ब्लॅक कलर मला नकोय डिफॉल्टचा. तर ही जर माहिती मला द्यायची असेल की मला हे स्पेसिफाय करायचं की याचा कलर रेड असला पाहिजे, तर हे मी ऍट्रिब्यूट्सच्या मदतीने करू शकते. म्हणजे टॅग्स वापरतो आपण तो फॉन्ट देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट आपण कशासाठी वापरतोय तर आपण त्याच्याने त्याचा कलर चेंज करू शकतो. तर अशी काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची असेल तर तिथे आपण ऍट्रिब्यूट्स वापरू शकतो. आणि एक जे आहे ऍट्रिब्यूट्स हे नेहमी ओपनिंग टॅग सोबत लिहिले जातात. म्हणजे फर्स्ट जेव्हा आपण टॅग ओपन करतोय तो कंटेंट लिहिण्याच्या आधीचा जो टॅग आहे तिथे आपण ते ऍट्रिब्यूट स्पेसिफाय करणार आहोत. आणि ऍट्रिब्यूट्सला नेहमी व्हॅल्यू असते, जसं की कलर इक्वल टू ब्लू, त्याच्यानंतर साईज इक्वल टू सपोज 11, म्हणजे जे काही टेक्स्ट आपण प्रिंट करतोय तो मोठ्या फॉन्टमध्ये येईल, 11 या फॉन्टमध्ये येईल. किंवा फेस इक्वल टू सपोज टाइम्स न्यू रोमन जर म्हटलं तर तो कंटेंट टाइम्स न्यू रोमन या फॉर्मॅटमध्ये प्रिंट केला जाईल. तर ऍट्रिब्यूट्समध्ये आपण अशी जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर आपल्याला प्रोव्हाइड करायची असेल तर ती आपण एचटीएमएल ऍट्रिब्यूट्सनी प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यानंतर एचटीएमएल हा दोन पार्ट्समध्ये डिवाइड केला जातो. तर पहिला आहे एचटीएमएल हेड आणि दुसरा आहे बॉडी. तर हेडमध्ये जेही काही कंटेंट, स्क्रिप्ट रिलेटेड कंटेंट जे आहे जे वेबसाईटवर कधीही डिस्प्ले केले जात नाही, म्हणजे फक्त इंटरनल वर्किंगसाठी ते यूज केले जातात, असा जो पार्ट आहे तो हेडमध्ये लिहिला जातो. आणि जो कंटेंट आपल्याला ऍक्च्युली डिस्प्ले करायचा आहे वेबसाईटवर, जो दिसला पाहिजे आपल्याला, तो सगळा बॉडी पार्टमध्ये लिहिला जातो. तर हेड पेजमध्ये काय असू शकतं, तर टायटल असू शकतं, त्या वेबसाईट म्हणजे वेब ब्राउझरला नाव द्यायचं असेल आपल्याला ते हेडमध्ये येऊ शकतं. किंवा आपण कुठली लँग्वेज युज करतोय याची माहिती, कुठलं वर्जन आपण युज करतोय याची माहिती, ही सगळी हेड टॅगमध्ये येते. आणि बॉडी टॅगमध्ये ऍक्च्युअल कंटेंट येतो. तर मोस्टली जेव्हाही आपल्याला एचटीएमएल मध्ये प्रोग्राम लिहायचा असेल तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला एचटीएमएल ओपनिंग टॅग आणि एचटीएमएल क्लोजिंग टॅग याच्यामध्येच पूर्ण प्रोग्राम हा लिहायचा असतो. तर एचटीएमएल एचटीएमएलचा ओपनिंग टॅग असतो लेफ्ट अँगल ब्रॅकेट, त्याच्यानंतर एचटीएमएल आणि अँगल ब्रॅकेट कम्प्लीट. आणि एचटीएमएलचा क्लोजिंग टॅग असतो अँगल ब्रॅकेट फॉरवर्ड स्लॅश एचटीएमएल आणि क्लोजिंग अँगल ब्रॅकेट. तर आपण जेव्हाही एचटीएमएलचा प्रोग्राम लिहितोय तेव्हा पहिला आणि लास्ट लाईन ही एचटीएमएलची ओपनिंग टॅग आणि लास्ट लाईन ही नेहमी एचटीएमएलचा क्लोजिंग टॅग एवढाच असला पाहिजे, तेव्हाच आपला प्रोग्राम करेक्टली रन होऊ शकतो. त्याच्यानंतर एचटीएमएल मध्ये जसं आपण पाहिलं की दोन पार्ट्स आहेत हेड आणि बॉडी, तर याचे सुद्धा सेम टॅग्स आहेत. तर हेड टॅग कसा लिहिला जातो, तर लेस दॅन साईन हेड, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन साईन आणि त्याच्या पुढचा सगळा कंटेंट असतो. आणि हेड टॅग एंड करण्यासाठी लेस दॅन फॉरवर्ड स्लॅश हेड आणि ब्रॅकेट कम्प्लीट. तर जेव्हाही आपल्याला प्रोग्राम जर लिहायचा असेल, सपोज आपण एक शॉर्ट प्रोग्राम जर आपल्याला लिहायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिला असणारे नेहमी एचटीएमएल टॅग, त्याच्यानंतर असणारे हेड टॅग. हेड टॅगमध्ये आपण टायटल लिहू शकतो, म्हणजे जेव्हाही आपण तो प्रोग्राम वेब ब्राउझरमध्ये रन करू तेव्हा त्याच्या टायटल बारमध्ये सगळ्यात वरचा जो बार असतो जिथे आपल्याला वेबसाईटचं नाव दिसतं तिथे आपण नाव देऊ शकतो काहीतरी. तर ते नाव जर आपल्याला बदलायचं असेल तर ते नेहमी लिहायला लागतं टायटल टॅगमध्ये. त्याच्यानंतर असतं बॉडी. तर बॉडीमध्ये जसं सांगितलं की जोही कंटेंट आपल्याला डिस्प्ले करायचा आहे तो सगळा येणार आहे बॉडी टॅगमध्ये. तर आता टॅग्स तर आपण बघितले, जर अजून काही फॉर्मॅटिंग आपल्याला करायची आहे तर आधी जसं सांगितलं की ऍट्रिब्यूट्सनी आपण बरीचशी अजून फॉर्मॅटिंग करू शकतो त्याला. तर बॉडी टॅग जो आहे त्याच्यामध्ये मेनली तीन ऍट्रिब्यूट्स वापरले जातात. पहिला आहे बीजी कलर. तर बीजी कलरचा उपयोग काय, की जेव्हाही आपण एखादं शॉर्ट स्क्रिप्ट लिहितो एचटीएमएल मध्ये तर तेव्हा काय होईल की मागची जी पूर्ण विंडो आहे ते पूर्ण पेज आहे त्याचा कलर असणार आहे व्हाईट. तर जर आपल्याला तो चेंज करायचा आहे, आता मला व्हाईट कलर नकोय, मला काहीतरी छान कलर द्यायचा आहे, त्याला पिंक, ब्लू, कुठलाही कलर द्यायचा असेल, तर तिथे मी वापरेल बीजी कलर हा टॅग. हा बॉडीमध्ये लिहिला जातो, बॉडी टॅगमध्ये लिहिला जातो. आणि बीजी कलर इक्वल टू ऍट्रिब्यूट नेम आधी लिहायचं ते बीजी कलर, त्याच्यापुढे इक्वल टू साईन देऊन आपण कुठल्याही कलरचं नाव देऊ शकतो. तर आपण ज्याही कलरचं नाव देऊ ते कलरचं बॅकग्राऊंड त्या वेब पेजला येईल. तर बीजी कलरचा मेन यूज आहे की डिफॉल्ट जे व्हाईट बॅकग्राऊंड असतं ते चेंज करून आपण कुठलाही कलर त्याला देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंडमध्ये फक्त कलर देणं थोडं बोरिंग पण होऊ शकतं. जर आपल्याला एखादी छान इमेज टाकायची आहे तिथे कुठली तरी रिलेटेड, आपण जो कंटेंट लिहितोय त्याच्याशी रिलेटेड काहीतरी इमेज असेल आपल्याला आपल्याकडे, तर ती जर आपल्याला टाकायची तिथे आपण बॅकग्राऊंड वापरू शकतो. तर इथे टॅग कसा वापरला जातो, बॉडी, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड इक्वल टू आणि आपली इमेज आपल्या कम्प्युटरवर जिथेही कुठे स्टोअर केलेली असेल त्याचा पूर्ण पाथ तिथे आपल्याला लिहून काढायला लागतो. जर सपोज इमेज आहे डी, लोकल डिस्क डी वर जर ठेवलेली आहे आपण, त्याच्यामध्ये एखादा एचटीएमएल नावाचा फोल्डर असेल, त्याच्यामध्ये इमेज नावाची जर ती फाईल आहे तर त्याला आपल्याला पूर्ण पाथ द्यायला लागेल, डी कोलन स्लॅश एचटीएमएल स्लॅश इमेज डॉट जेपीजी. तर इथे आपण जेपीजी किंवा पीएनजी किंवा ग्राफिक्स असतील, काही मुव्हिंग इमेजेस असतील, जीआयएफ इमेजेस असतात, तर ह्याही इमेजेस आपण देऊ शकतो. तर नॉर्मल कलर्स जर नको असतील, जर आपल्याला काहीतरी छान इमेज टाकायची असेल तर ही सुद्धा आपण बॅकग्राऊंड ऍट्रिब्यूट याच्या मदतीने टाकू शकतो. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट. जसं म्हटलं की बीजी बॉडीमध्ये आपण जोही कंटेंट टाकतो तो हा डिस्प्ले होणार आहे वेब पेजवर. तर जर तो टेक्स्ट आपण जर काही फॉर्मॅटिंग केली नाही, त्याला फक्त बॉडी टॅगमध्ये जर आपण टेक्स्ट टाकून दिला तर त्याचा डिफॉल्ट कलर असणार आहे, टेक्स्टचा डिफॉल्ट कलर असणार आहे ब्लॅक. कारण मोस्टली व्हाईट बॅकग्राऊंड आणि त्याच्यावर दिसणार कुठला कलर आहे चांगला तर ब्लॅक, ब्लॅक अँड व्हाईटचंच कॉम्बिनेशन असतं. तर ब्लॅक जर आपल्याला नको आहे, जर आपल्याला ते लिहिलेला जो कंटेंट आहे त्याचा कलर जर आपल्याला चेंज करायचा असेल तर तिथे आपण टेक्स्ट वापरू शकतो. तर टेक्स्ट ऍट्रिब्यूटनी काय होईल की डिफॉल्ट जो ब्लॅक कलर आहे त्या टेक्स्टचा तो चेंज करून आपण कुठलाही कलर घेऊ शकतो. तर ब्लू, पिंक, आपण आपल्याला जो हवा तो कलर आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. तर बॉडी टॅगमध्ये मोस्टली तीन ऍट्रिब्यूट यूज होतात. एक आहे बीजी कलर. बीजी कलरमध्ये आपण बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकतो. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंडला आपण एक इमेज लावू शकतो तर पूर्ण वेब पेजवरती इमेज येईल. आणि टेक्स्ट, टेक्स्टने काय होतं की नॉर्मल जो डिफॉल्ट ब्लॅक कलर आहे तो चेंज करून आपण तो टेक्स्ट कुठल्याही कलरमध्ये प्रिंट करू शकतो. तर जेव्हाही एखादा आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे तर त्याच्यासाठी प्रोसेस कशी असते की सगळ्यात आधी आपल्याला नोटपॅड ओपन करायला लागतं. जेव्हाही आपल्या मशीनवर असतं ते टाकायची काही गरज नसते त्याला. तर जेव्हाही नोटपॅड ओपन करतो तेव्हा एक छोटीशी सिम्पल एक स्क्रीन विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये ब्लँक असते ती. तिथे आपण आपला प्रोग्राम लिहायत जायचा, एचटीएमएलचे टॅग्स लिहायचे, आपल्याला जे डिस्प्ले करायचंय ते बॉडीमध्ये लिहायचं आणि तो प्रोग्राम नंतर सेव्ह करायचा. तर एचटीएमएलची ही फाईल जी आहे ही नेहमी डॉट एचटीएमएल किंवा डॉट एचटीएम ह्याच एक्सटेन्शननी स्टोअर करायची. ह्या एक्सटेन्शननी स्टोअर नाही जर केली, टीएक्सटी फाईल जर ठेवली आपण तर ती ऍज इट इज तो प्रोग्राम आपल्याला वेब ब्राउझरमध्ये दिसेल. पण आपल्याला टेक्स्ट बघायचा, आपल्या प्रोग्राममधला टेक्स्ट आपल्याला बघायचा आहे, त्याच्यासाठी ती जी फाईल आहे ती नेहमी डॉट एचटीएमएल किंवा डॉट एचटीएमनीच सेव्ह केली पाहिजे, तेव्हाच तो कंटेंट आपण ब्राउझरमध्ये बघू शकतो. तर ही फाईल सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला ती रन करून बघायची आहे. तर रन करण्यासाठी ती ब्राउझरमध्ये रन करू शकतो. तर इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ऑप्शन राहतं फाईल. तर फाईल ऑप्शनमध्ये ओपन हे एक ऑप्शन आहे. तर ओपन जेव्हा आपण ऑप्शनवर क्लिक करतो तेव्हा एक छोटीशी विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये एक बार असतो ज्याच्यामध्ये आपल्याला ऍड्रेस द्यायचा असतो. तर आपली फाईल, आपला जो नोटपॅडची जी फाईल आपण आत्ताच बनवली ती जिथे आपण स्टोअर केलेली आहे ती ओपन करायची, त्याचं पूर्ण नाव तिथे लिहायचं आणि त्याच्यानंतर तिथे ओके म्हटल्यानंतर तो पूर्ण वेब कंटेंट जो आहे तो आपण त्या वेब ब्राउझरवर बघू शकतो. आणि टायटल टॅगमध्ये आपण जेही काही नाव दिलेलं असेल ते आपण विंडोच्या वरती बघू शकतो. विंडोच्या वरती ते नाव डिस्प्ले होतं टायटल बार. तर एचटीएमएल लिहिण्याची प्रोसेस ही खूपच सोपी आहे. नोटपॅड ओपन करायचं, त्याच्यात प्रोग्राम लिहायचा, डॉट एचटीएमएल किंवा डॉट एचटीएम या एक्सटेन्शननीच ती फाईल स्टोअर करायची. त्याच्यानंतर ब्राउझर ओपन करायचा इंटरनेट एक्सप्लोरर सारखं. त्याच्यामध्ये फाईल ऑप्शनमधून ओपन ऑप्शन ओपन करायचा. तिथे आपलं पूर्ण फाईलचं नाव द्यायचं डॉट एचटीएमएलनी एंड होणार आणि तेव्हा तिथे जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा आपण तो वेब पेज पूर्ण वेब ब्राउझरमध्ये बघू शकतो. तर आता हे तर झालं बेसिक प्रोग्राम लिहिणं आणि व्ह्यू करणं. आता फॉर्मॅटिंग आपण बघूया की एचटीएमएलचे जे जोही काही कंटेंट आपण डिस्प्ले करणार आहोत त्याला आपण कशाप्रकारे फॉर्मॅट करू शकतो. तर पहिले आहे एचटीएमएल हेडिंग. जेव्हाही आपण कंटेंट लिहितो, जर तुम्ही एचटीएमएलमध्ये काही कंटेंट लिहिला, सपोज बीए लिहिलं, त्याच्यानंतर बीएमध्ये कुठले सब्जेक्ट इन्क्लूड आहे ते लिहिले, नंतर बीकॉम त्याच्यातले सब्जेक्ट, बीएससी त्याच्यातले सब्जेक्ट, आणि जेव्हा तो प्रोग्राम तुम्ही रन करून बघाल तेव्हा काय होईल की सगळे जे काही कंटेंट तुम्ही लिहिलं आहे नोटपॅडमध्ये, जरी तुम्ही लाईन सोडून लिहिले असतील तरीही तो सगळा कंटेंट तुम्हाला एकाच लाईनवर दिसेल आणि सेम फॉन्टमध्ये दिसेल. तसं आपल्याला नको असतं. कारण आपण नेहमी लिहिताना सुद्धा नोटबुकमध्ये जरी लिहित असलो तरी आपण तिथे आधी मार्क टाकतो काहीतरी की हा आता हेडिंग आहे, याच्या अंडर मला हे लिहायचंय, परत दुसरं हेडिंग असतं त्याच्या अंडर आपण काहीतरी लिहितो. जर अशी फॉर्मॅटिंग आपल्याला हवी असेल तिथे आपण HTML हेडिंग्स हे वापरू शकतो. तर HTML हा 6 टॅग्स प्रोव्हाइड करतो, H1 to H6. याच्याने काय होतं की आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हेडिंग्स देऊ शकतो. जर आपण H1 हा टॅग वापरला तर हेडिंग हा खूप मोठ्या फॉन्टमध्ये डिस्प्ले केला जातो, आणि जर H6 वापरला तर हा खूप छोट्या फॉन्टमध्ये डिस्प्ले केला जातो. आणि हे सगळे जे हेडिंग्स आहेत त्याच्यातला जोही काही कंटेंट आहे तो बोल्डमध्ये डिस्प्ले केला जातो, म्हणजे थोडा डार्क फॉन्टमध्ये केला जातो, आणि बाकीचा नॉर्मल कंटेंट जो आहे तो थोडा कमी याच्यात असतो. तर हेडिंग्स आपल्याला जर द्यायचे असतील तर तिथे आपण 6 टॅग्स वापरू शकतो H1 to H6. आणि जसं 1 2 3 4 हे वाढत जातं तशी त्याची फॉन्ट साईज ही कमी होत जाते. तर H1 सगळ्यात मोठा आहे आणि H6 हा सगळ्यात लहान टॅग आहे. हेडिंग्स टॅग वापरण्याचा अजून एक फायदा म्हणजे काय की जेव्हा आपल्याला एखादी लाईन सोडायची आहे की मी आता हेडिंग दिलंय आता एक लाईन सोडून मला बाकीचा कंटेंट हवाय, तर हेडिंग टॅगमध्ये आपल्याला हे द्यायची गरज नाही पडत. कारण हेडिंग टॅग जिथे आपण वापरतो तिथे ऑटोमॅटिकली स्टार्टिंगला एक लाईन आणि नंतर एक लाईन, त्या हेडिंगच्या आधी पण एक ब्लँक लाईन सोडली जाते आणि त्या हेडिंग लिहिल्यानंतर सुद्धा एक ब्लँक लाईन सोडली जाते. तर हेडिंग्स आपण तसे वापरू शकतो. त्याच्यानंतर फॉर्मॅटिंग आपण करू शकतो. जर काही टेक्स्ट आपल्याला बोल्डमध्ये द्यायचा आहे म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडा जास्त डार्क द्यायचा आहे तिथे आपण बोल्ड टॅग हा वापरू शकतो. त्याच्यानंतर इटॅलिक्स, जसं म्हटलं की इटॅलिक्समध्ये जोही काही टॅग आहे जोही काही टेक्स्ट आहे तो थोडा स्लॅन्टिंग याच्यात लिहिला जातो. त्याच्यानंतर अंडरलाईन, एखादं टेक्स्ट आपल्याला अंडरलाईन करायची आहे तर तिथे अंडरलाईन हा टॅग वापरू शकतो. एखादा टेक्स्ट आहे जो आपल्याला स्ट्राईक करायचा आहे म्हणजे फक्त त्याच्यावर मधून एक काट मारलेली असते तर त्याच्यासाठी आपण स्ट्राईक हा टॅग वापरू शकतो. आणि ह्या सगळ्या टॅग्सला ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही टॅग्स असतात. त्याच्यानंतर आपण वेबसाईट्स बघितल्या असतील बऱ्याचशा, त्याच्यामध्ये कधी काय होतं की एखादी लाईन असते जी खूप इम्पॉर्टंट असेल आणि सगळ्यांना ती लक्षात आली पाहिजे पटकन, तर त्याच्यासाठी ती लाईन अशी राईट हँड साईड पासून लेफ्ट हँड साईड पर्यंत अशी स्क्रोल होत जाते, इकडून ती अशी पूर्ण त्या एंडपर्यंत जाते. तर जर अशी आपल्याला काही लाईन द्यायची असेल किंवा असं काही टेक्स्ट आपल्याला जर दाखवायचं आहे तर तिथे आपण मार्की टॅग हा वापरतो. मार्की टॅगचा यूज काय, तर टेक्स्ट स्क्रोल होतं त्याच्यात जी काही लाईन लिहिली असेल ती स्क्रीनच्या एक एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत जाते. त्याच्यानंतर जर आपण हेडिंग्स टॅग वापरत नाहीये आणि आपल्याला तेव्हा जर एक लाईन सोडायची आहे किंवा एखादी ब्लँक लाईन जर आपल्याला पाहिजे किंवा कंटेंट हा आपला एक लाईन सोडून दुसऱ्या लाईनवर आला पाहिजे आता, तिथे आपण BR हा टॅग वापरतो, ब्रेक लाईन. तर हे सगळे फॉर्मॅटिंग टॅग्स आहेत जसं की बोल्ड, इटॅलिक, त्याच्यानंतर अंडरलाईन करू शकतो, स्ट्राईक करू शकतो, BR टॅगनी एक लाईन आपण कर्सर मूव्ह करू शकतो, आणि काही टेक्स्ट आपल्याला स्क्रोलिंग याच्यात जर दाखवायचं असेल तिथे आपण मार्की टॅग हा यूज करू शकतो. त्याच्यानंतर एक टॅग जो वापरला जातो तो आहे HTML फॉन्ट. आता फॉन्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या फॉन्ट टेक्स्ट जसा डिस्प्ले केला जातो त्याला आपण फॉन्ट म्हणतो. तर फॉन्टमध्ये आपण त्याची स्टाईल चेंज करू शकतो, म्हणजे एरियल असेल तर आपण टाइम्स न्यू रोमन करू शकतो किंवा आपल्या मशीनवर जेही काही फॉन्ट्स अवेलेबल असतील आपण कुठलाही सेट करू शकतो तिथे, किंवा फॉन्टची साईज बदलू शकतो. काही टेक्स्ट आपल्याला मोठ्या फॉन्टमध्ये पाहिजे, काही छोट्यामध्ये पाहिजे, ते करू शकतो. किंवा कलर चेंज करू शकतो, अर्धा टेक्स्ट सपोज व्हाईटमध्ये, अर्धा टेक्स्ट सपोज रेड कलरमध्ये, काही इम्पॉर्टंट असेल तर आपण रेड कलर देऊ शकतो. तर ही सगळी जी फॉर्मॅटिंग आहे ती आपण HTML फॉन्ट या टॅगनी करू शकतो. तर HTML फॉन्टमध्ये तीन ऍट्रिब्यूट्स वापरले जातात. एक म्हणजे फेस, ज्याच्याने आपण फॉन्टची स्टाईल चेंज करू शकतो, म्हणजे एरियल पासून आपण टाइम्स न्यू रोमन वगैरे सेट करू शकतो. आणि दुसरा आहे साईज, ज्याच्याने आपण ते फॉन्ट साईज कमी जास्त करू शकतो. आणि तिसरा आहे कलर, ज्याच्याने आपण फॉन्टचा कलर हा चेंज करू शकतो. तर आपल्याला जेव्हाही काही लिहायचं असेल तर बऱ्याचदा असाही कंटेंट असतो की जो फक्त एक एसे टाईप लिहिलेला असतो किंवा पॅरेग्राफ्समध्ये लिहिलेला असतो. तर पॅरेग्राफ्स जर आपल्याला लिहायचे असतील, जर सलग कंटेंट आपल्याला लिहायचा असेल, त्याची फॉर्मॅटिंगची काही करायचं नसेल, तिथे आपण HTML पॅरेग्राफ्स यूज करू शकतो. तर HTML पॅरेग्राफ्ससाठी वापरला जातो तो P टॅग, P स्टँड्स फॉर पॅरेग्राफ. तर याच्याने काय होतं की जेव्हाही आपल्याला काही कंटेंट डिस्प्ले करायचंय, फॉर्मॅटिंग जर आपण काही करत नसू, तर तिथे पॅराग्राफ टॅग हा आपण वापरू शकतो. तर पॅराग्राफ टॅगचा पण यूज हा आहे की पॅराग्राफ सुरू व्हायच्या आधी सुद्धा एक ब्लँक लाईन सोडली जाते आणि पॅराग्राफ संपल्यानंतर सुद्धा एक ब्लँक लाईन सोडली जाते. त्याच्यानंतर आहे HTML इमेजेस. आतापर्यंत आपण बघत होतो फक्त टेक्स्ट रिलेटेड. जर आपल्याला इमेज सुद्धा टाकायची आहे, जर काही इमेजेस डिस्प्ले करायच्या, एखादी टुरिस्ट साईट जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये फक्त टेक्स्ट नसतो, त्यांच्या इमेजेस दिल्या जातात, त्याच्याबद्दल काही माहिती दिली जाते, तिथले काय टुरिस्ट स्पॉट्स असतील ते सगळ्यांच्या इमेजेस दिल्या जातात. तर इमेजेस सुद्धा आपण HTML मध्ये इन्सर्ट करू शकतो. त्याच्यामध्ये टॅग वापरला जातो IMG. IMG स्टँड्स फॉर इमेज. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला एक पाथ द्यायची असते. जसं आपण आधी बघितलं की इमेजमध्ये सोर्स फाईल आपण देतो, त्याच्यामध्ये आपल्याला इमेजची पाथ द्यायची असते, तेव्हा ती इमेज त्या वेब पेजवर डिस्प्ले होते. तर इमेजेसची आपण साईज सुद्धा स्पेसिफाय करू शकतो, जसं आपल्याला किती हाईट पाहिजे, किती विड्थ पाहिजे, त्या इमेजला बॉर्डर हवी का नको, हे सुद्धा आपण काही अॅट्रिब्युट्सच्या हेल्पने करू शकतो. तर आता हे आपण पाहिलं की टेक्स्ट टाकू शकतो, इमेजेस टाकू शकतो, पण काही कंटेंट असा असतो की तो एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्येच जर तुम्ही डिस्प्ले कराल तेव्हा तो लोकांना जास्त समजतो. तर याच्यासाठी HTML मध्ये टेबल सुद्धा वापरले जातात. तर HTML टेबल्सच्या युजनी जर आपल्याला काही लिस्ट डिस्प्ले करायच्या असतील किंवा कोणाचं मार्कशीट डिस्प्ले करायचं आहे, जर टेबल्स, त्याच्यासाठी आपण HTML टेबल्स यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी वापरला जातो टॅग हा टेबल आणि एंड टेबल, असे स्टार्टिंग आणि एंडिंग टॅग आहे. त्याच्यानंतर टेबलमध्ये अजून तीन टॅग्स वापरले जातात. पहिला म्हणजे TR. TR स्टँड्स फॉर टेबल रो. प्रत्येक टेबलमधला पहिला जो रो आहे तो आपण TR आणि एंड TR यामध्ये डिस्प्ले करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा टॅग त्याच्यात यूज केला जातो तो म्हणजे TH. TH स्टँड्स फॉर टेबल हेडर. तर हेडिंग जसं आपण बघितलं, हेडिंग प्रत्येक टेबलला काहीतरी हेडिंग असतं. म्हणजे सपोज मी स्टुडंट टेबल बनवते, त्याच्यामध्ये स्टुडंटचा रोल नंबर, नेम आणि त्याचा सपोज ऍड्रेस, जर ह्या फील्ड्स आपण घेतल्या तर हे जे नाव आहे वरचं, रोल नंबर, स्टुडंट नेम आणि ऍड्रेस, तर हे थोडं बोल्डमध्ये मोठं दिसलं पाहिजे आणि ऍक्च्युअल डेटा थोडा कमी साईजचा असला पाहिजे. तर ते आपल्याला फॉर्मॅटिंग करण्याची गरज पडत नाही. आपण फक्त TH जरी टॅग वापरला तरी तो हेडरची जी काही कंटेंट आहे तो बरोबर बोल्ड फॉर्मॅटमध्ये येतो. आणि ऍक्च्युअल डेटा जो आहे तर आपल्याला डेटा हा बोल्डमध्ये लागत नाही, तर तिथे आपण TD हा टॅग वापरू शकतो. तर TD म्हणजे टेबल डेटा. तर जोही काही डेटा आहे तो टेबल डेटामध्ये लिहिला जातो. तर जेव्हाही आपल्याला टेबल लिहायचं असेल, टेबल डिस्प्ले करायचं असेल, तेव्हा त्या पूर्ण टेबल हा टेबलचा स्टार्टिंग आणि टेबलचा एंडिंग टॅग याच्यामध्ये असला पाहिजे. जितकेही रोज आपण डिस्प्ले करणार आहोत तर त्या रोसाठी प्रत्येक रोचा कंटेंट हा टेबल रोचा ओपनिंग टॅग आणि टेबल रोचा एंडिंग टॅग याच्यामध्ये असला पाहिजे. आणि नंतर टेबल हेडर आणि टेबल डेटा. तर जिथे आपल्याला हेडिंग डिस्प्ले करायचं आहे तिथे आपण TH वापरू शकतो, जिथे आपल्याला डेटा डिस्प्ले करायचा आहे तिथे आपण TD वापरू शकतो. HTML मध्ये आपण लिस्ट सुद्धा डिस्प्ले करू शकतो. तर लिस्टचा यूज काय असतो, काही यादी बनवायची आहे, जर आपल्याला कुठे बाहेर जायचंय, शॉपिंग लिस्ट असेल, जी काही यादी आपल्याला बनवायची असेल, तर तिथे आपण लिस्टचा वापर करू शकतो. HTML मध्ये दोन टाईप्सचे लिस्ट आपण बनवू शकतो, एक म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट आणि एक म्हणजे अनऑर्डर्ड. याच्या आता नावावरूनच समजतं की ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय. तर ती लिस्ट अशी असते की ज्याचा सिक्वेन्स हा फॉलो झालाच पाहिजे, ज्याच्यात 1, 2, 3 तर पहिल्या स्टेप नंतरच दुसरी स्टेप झाली पाहिजे, अशा लिस्ट असतात त्याला ऑर्डर्ड लिस्ट म्हणतो. आणि ज्या अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय, की जिथे सिक्वेन्सिंग इम्पॉर्टंट नाहीये, जर कुठलाही स्टेप कुठल्याही याच्यानंतर परफॉर्म करायचा असेल तिथे आपण अनऑर्डर्ड लिस्ट घेऊ शकतो, पण सिक्वेन्स जर इम्पॉर्टंट असेल तर तिथे आपण ऑर्डर्ड लिस्ट वापरू शकतो. तर HTML मध्ये ऑर्डर्ड लिस्टसाठी टॅग वापरला जातो OL. OL स्टँड फॉर ऑर्डर्ड लिस्ट. आणि अनऑर्डर्ड लिस्टसाठी वापरला जातो UL. UL स्टँड फॉर अनऑर्डर्ड लिस्ट. तर जेव्हाही ऑर्डर्ड लिस्ट बनवायची आहे तेव्हा ती पूर्ण लिस्ट ओपनिंग OL टॅग आणि एंडिंग OL टॅग याच्यामध्ये लिहायला लागतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जितकेही आयटम त्याच्यामध्ये डिस्प्ले करायचे आहे त्याच्यासाठी टॅग वापरला जातो LI. LI स्टँड फॉर लिस्ट आयटम. तर जर मला तीन टॅग तीन जर लिस्टमध्ये आयटम्स टाकायचे असतील तर मला तीन वेळा एल आय टॅग हा वापरायला लागेल आणि ओ एल टॅग हा स्टार्टिंगला आणि एंडिंगला असला पाहिजे. आणि सेम फॉर अनऑर्डर्ड लिस्ट, जितकेही आयटम्स टाकायचे आहेत त्याच्यात त्याच्यासाठी आपण लिस्ट आयटम म्हणजे एल आय टॅग हा वापरू शकतो. आणि ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि लिस्ट आयटम या तिन्ही टॅगसाठी स्टार्टिंग आणि ओपनिंग टॅग हे दोन्ही वापरले जातात. त्याच्यानंतर आहेत लिंक. तर आता वेबसाईट जर आपण बघितली असेल तर त्याच्यात कसं होतं की काही टेक्स्ट असतो, एखादा शब्द असेल किंवा एखादी लाईन असेल, त्याच्यावर जर आपण माउस पॉइंटर नेला तर त्याच्यावर एक हाताचा सिम्बॉल बनतो. जर त्याच्यावर आपण क्लिक केलं तर आपण तिथून दुसऱ्या कुठल्या तरी वेब पेजला जातो. तर याला म्हणतात हायपरलिंक. हायपरलिंक म्हणजे काय की एक ब्ल्यू कलरची अंडरलाईन असलेली अंडरलाईन असलेला टेक्स्ट असतो ज्याच्यावर आपण माउस पॉइंटर नेला तेव्हा तिथे हात येतो आणि ते आपल्याला दुसऱ्या वेबपेजवर घेऊन जातात. तर एचटीएमएल मध्ये आपण हायपरलिंक सुद्धा बनवू शकतो, याच्याने आपण वेब पेजेस जे आहे ते कनेक्ट करू शकतो. तर हायपरलिंक्स बनवण्यासाठी ए हा टॅग वापरला जातो. ए स्टँड्स फॉर अँकर टॅग. तर आपल्याला ए टॅग मध्ये आपण काय करू शकतो की एक रेफरन्स देऊ शकतो की जर मी ग्रॉसरी लिस्ट असा एखादा शब्द लिहिलाय त्याच्यावर क्लिक केल्यावर मला पूर्ण ती ग्रॉसरीजची लिस्ट आली पाहिजे. तर मी तिथे काय देईल की ग्रॉसरी लिस्ट हा शब्द देईल ज्याच्यावर क्लिक झाला पाहिजे. पण आता ग्रॉसरी लिस्टवर क्लिक केल्यावर ऍक्च्युअल जायचं कुठे हे त्या प्रोग्रामला आपल्याला सांगायला लागेल. तर हे आपण लिहू शकतो एच रेफ हायपरलिंक रेफरन्स ह्या ऍट्रिब्यूटनी. तर एच रेफ मध्ये आपण काय लिहू शकतो की ह्या लिंकवर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा कुठला टेबल हा ओपन झाला पाहिजे किंवा कुठलं वेब पेज हे ओपन झालं पाहिजे. तर ते सुद्धा एक एचटीएमएल असू शकतं किंवा इमेजही असू शकते. तर हायपरलिंक्स आपण एखाद्या शब्दाला देऊ शकतो, एखाद्या टेक्स्टला देऊ, मोठ्या सेंटेन्सला देऊ शकतो किंवा एखाद्या इमेजला पण देऊ शकतो. इमेजवर जरी क्लिक केलं तरी आपण दुसऱ्या वेब पेजला जाऊ शकतो. तर इथपर्यंत आपण बघितलं की एचटीएमएल म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यात वेब पेजेस कसे बनवू शकतो, ते वेब पेजेस बनवले आहेत ते वेब ब्राउझरच्या मदतीने आपण बघू शकतो. नंतर आपण बघितलं एचटीएमएल टॅग्स हे अँगल ब्रॅकेट्स किंवा लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन साईन याच्यामध्ये लिहिले जातात. टॅग्सला नेहमी ओपनिंग ब्रॅकेट असते आणि एक क्लोजिंग ब्रॅकेट असते. तर ओपनिंग टॅग्स हे फक्त अँगल ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात आणि क्लोजिंग टॅगमध्ये एक फॉरवर्ड स्लॅश असतो. त्याच्यानंतर आपल्याला टॅग्सला काही एडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तिथे आपण ऍट्रिब्यूट्स वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण स्ट्रक्चर बघितला की एचटीएमएलमध्ये दोन पार्ट्स असतात, एक हेड आणि एक बॉडी. हेडमध्ये सगळा रिलेटेड इन्फॉर्मेशन असते ती आणि बॉडी पार्टमध्ये जोही काही इन्फॉर्मेशन लिहिली असते ती ऍक्च्युअल वेब पेजवर डिस्प्ले केली जाते. त्याच्यानंतर आपण बघितलं की एचटीएमएल स्क्रिप्ट कशी लिहायची, ती एक्झिक्यूट कशी करायची. मग आपण बघितलं की एचटीएमएलमध्ये हेडिंग टॅग्स वापरले जातात H1 to H6, नंतर फॉर्मॅटिंग टॅग्स वापरले जातात बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, स्ट्राईक, मार्की. त्याच्यानंतर फॉन्ट टॅग वापरला जातो, त्याच्यात ऍट्रिब्यूट्स आहे फेस, साईज, कलर. नंतर पॅराग्राफ्स बघितलं, मग एचटीएमएलमध्ये इमेजेस इन्सर्ट कशा करायच्या ते बघितलं, त्याच्यानंतर आपण टेबल्स इन्सर्ट करण्याचं बघितलं आणि शेवटी आपण बघितलं एचटीएमएल लिस्ट.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विनी काळे मॅडम यांनी इंट्रोडक्शन टू स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि एचटीएमएल याविषयी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे की यामध्ये वेब पेज काय आहे, स्क्रिप्टिंग किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, एचटीएमएल लँग्वेज, फॉर्मॅट या सर्व गोष्टींची त्यांनी अतिशय सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद मॅडम.
थँक्यू.
यानंतर आपला यशवाणीमध्ये आपण काही क्षणातच दुसरा कार्यक्रम ऐकणार आहात. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.